श्रीराम श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनोबोधाचा आपण विचार करतो आहोत. आज आपण मनोबोधातला 26वा श्लोक घेतो आहोत. देहे रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, देहे रक्षणा कारणे यत्न केला. सबंध जीवनभर आपण जर काही करत असलो तर देहाचं रक्षण करत असतो, कारण देह हा शाश्वत नाही, केव्हाही जाणार आहे. अगदी गर्भावस्थेत देखील त्याला मृत्यू संभवतो, त्यामुळे तेव्हापासून ते शेवटपर्यंत त्या देहाला आपण नाना प्रकाराने सांभाळत असतो. त्यामुळे मनुष्याला सारखी ही देहाची चिंता आहे, भय आहे, अनेक प्रकारचं भय आहे, विशेषतः मृत्यूचं भय आहे. आणि ते म्हणतात, देह रक्षण करण्यासाठी आपण जन्मभर यत्न केला, पण कितीही जरी यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला. तरी शेवटी हा पंचमहाभूतात्मक देह आहे, तो त्या काळाचं भक्ष्य आहे. यमराज केव्हाही येणार आणि त्याला घेऊन जाणार. म्हणूनच त्यावेळेला लक्षात ठेवायचं असतं, आणि त्यावेळेला लक्षात राहण्यासाठी आधीपासून लक्षात ठेवायचं असतं की देह हे काळाचं भक्ष असल्यामुळे ते केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे. मग ते जर जाणार आहे तर शाश्वत काय आहे? मग ते संतांच्या कृपेनं सद्गुरूंच्या भेटीनं आपल्याला असं कळतं की आत्मा हा एकच आहे की जो शाश्वत आहे, ज्याला मृत्यू नाही, तो अमर आहे. हा विचार फार लहान वयापासून मनात सारखा बिंबवत जर गेलो, कारण मृत्यू केव्हा येणार आपण सांगू शकत नाही, कोणत्या वेळात कोणत्या क्षणी येईल नेम नाही, तर तोपर्यंत हा बोध पक्का ठसला पाहिजे की देह रक्षणासाठी कितीही जरी प्रयत्न केला तरी तो एक दिवस जाणार आहे. म्हणून शेवटची जी त्यांची ओळ आहे की पुढे अंतरी सोडी चिंता भावाची, जे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की देह रक्षण त्याची एक चिंता माणसाला आहे आणि भवसागराची चिंता आहे, या संसारातून पार कसं पडायचं याची एक चिंता पडलेली आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची ही चिंता दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे, जे पहिल्या दोन ओळीमध्ये देह रक्षणासाठी काय करायचं ते सांगितलं, शेवटच्या चरणामध्ये सोडी चिंता भवाची, या भवसागरातून कसं पार होणार याची चिंता तुला अखंड लागलेली आहे, या दोन्ही गोष्टी या दोन्ही चिंता तुला जर का दूर करायची असतील तर करी रे मना भक्ती या राघवाची. या राघवाची तू भक्ती कर, म्हणजे काय अडचण आहे, कशाची काळजी आहे हेही सांगितलं, आणि ती काळजी दूर व्हायला काय करायला पाहिजे हेही या श्लोकात सांगितलं. करी रे मना भक्ती या राघवाची, मग या राघवाची भक्ती केल्याने देहाला मृत्यू येणार नाही का? असं नाही, तो येणारच आहे. पण आत्ता जोपर्यंत बोध झाला नाही, आत्मबोध झाला नाही, नेमकं काय हे विश्वाचं चक्र आहे, त्याच्यात परमेश्वराची भूमिका काय, जीवाची भूमिका काय, या सगळ्या गोष्टीचं ग्रहण नीट होत नाही तोपर्यंत भीती आहे. आणि हे एकदा ग्रहण झालं की लक्षात येतं देह हा केव्हाही जाणारच आहे. मग काय मिळवायचं आहे आपल्याला? राघवाची भक्ती केलं असता राघवाची प्राप्ती मिळवणे होण्यासाठी आपण प्रयत्न केला असता या दोन्ही भीती नाहीशा होतील. म्हणजे देह जाणार ही भीती कमी होईल, आणि भवसागरातून पलीकडे कसा जाणार ही जी भीती असते हीही जाईल. म्हणून त्यासाठी करी रे मना भक्ती या राघवाची. भक्ती हा शब्द तिथं वापरलेला आहे आणि राघवाची भक्ती करायला सांगितलेली आहे. राघव ह्याचा अर्थसुद्धा भगवंत. मग तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा, काही म्हणा, परंतु भगवंताची भक्ती कर. भक्ती हा शब्द आपण सगळ्या ठिकाणी वापरतो, पण भक्त किंवा भक्ती ह्याला फार खोल अर्थ आहे. खऱ्या अर्थाने जर आपण राघवाची भक्ती करू लागलो तर ह्या दोन भीती आपल्या नाहीशा होतील. म्हणून आपला आपणच परीक्षा करून घ्यायची की आपल्याला भीती किती वाटते. जोवर भीती वाटते तोवर आपण राघवाचे भक्त नाही. आणि ही भीती जर हळूहळू कमी व्हायला लागली आणि आपण कोणत्याही क्षणाला तयार असू, बोलावं आलं ना चाललंय, भीती वाटण्याचं काही कारणच नाही. पण हे होण्या भावण्यासाठी आपण जी आसक्ती संसारात ठेवलेली आहे, देहासंबंधीची आसक्ती ठेवलेली आहे, मी देह म्हणतो आहे आणि देहाला लागलेले सगळे माझे असं म्हणतो आहे, हे मी माझं आणि मला गेल्याशिवाय ही भीती जाणार नाही. पण हे जाण्यासाठीच इकडली ओढ कमी झाली पाहिजे आणि राघवाच्या पदी आपण भक्तिभावाने स्थिर झालं पाहिजे. असं जर झालं तरच हे होणे शक्य आहे. म्हणून ह्याच्यात त्यांनी पुन्हा म्हटलं जाय की देहे रक्षणा कारणे यत्न केला, पुष्कळ यत्न केलेला आहे, परी शेवटी काळ घेऊन गेला. कारण मृत्यू आला की त्या जीवाचं त्या जन्मातलं काम संपलं, पुन्हा आता तो पूर्ण झाला नसेल तर पुन्हा पुढच्या जन्मात येऊन पुन्हा हेच करत राहायचं आहे. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोड चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ.